नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर तांबणे, कॅन्सर तज्ज्ञ, औरंगाबाद. रेडिओ मिरची तर्फे मी आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो. आणि या दिवसानिमित्त आपण महिलांचे आरोग्य या सदरात महिलांचे कॅन्सर या विषयाची थोडी माहिती आपण घेऊ. स्तनाचा कॅन्सर हा कसा ओळखावा असं आपण समजा जर विचार केला की कसा ओळखावा, त्याची लक्षणं काय आहेत, तर प्रामुख्याने स्तनामध्ये आढळणारी गाठ, त्याच्या आकारात झालेला बदल, त्याचप्रमाणे स्तनाग्रातून होणारा डिस्चार्ज की जो जे ब्लीडिंग असू शकतं किंवा थोडासा व्हाईट डिस्चार्ज असू शकतो, अशा प्रकारची काही लक्षणं आपल्यामध्ये आढळली तर आपल्याला स्तनाचा कॅन्सर असू शकतो ही शक्यता कमीत कमी आपण डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने तपासणी करणं आवश्यक आहे. मी असं म्हणेन, योग्य वेळी आपण योग्य ती काळजी घेतली, तपासण्या केल्या, तर आपण सुदृढ राहू शकतो, आपण आरोग्य हे चांगल्या प्रकारे जगू शकतो